आकाशवाणी मुंबई, मनोज अणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचं संकल्पपत्र अमित शहा यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध. महाविकास आघाडीचा महाराष्ट्रनामा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत जाहीर. मतदान जनजागृतीसाठी विविध स्तरांवर कार्यक्रम. ज्येष्ठ सारंगीवादक पंडित राम नारायण यांच्या पार्थिवावर काल मुंबईत शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार. आणि फुलंब्री इथं दुकानाला लागलेल्या आगीत 3 जणांचा होरपळून मृत्यू तर 2 जण जखमी. भारतीय जनता पार्टीचा निवडणूक जाहीरनामा शेतकऱ्यांचा सन्मान आणि गरिबांची सेवा करणारा, युवकांना रोजगाराच्या नव्या संधी देणारा आणि महिलांचं सक्षमीकरण करणारा असा असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत भाजपाचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर बोलत होते. लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम 1,500 रुपयांवरून 2,100 रुपये करणार, महिला सुरक्षेसाठी 25,000 महिलांचा पोलीस दलात समावेश केला जाणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी तर 25 लाख रोजगारांची निर्मिती केली जाणार अशी अनेक आश्वासनं या जाहीरनाम्यात दिली आहेत. महाविकास आघाडीची अनेक आश्वासनं ही केवळ लोकानुनयासाठी असून ती प्रत्यक्षात उतरणारी नसल्याची टीकाही शहा यांनी केली. खोटं फार काळ टिकत नसल्यामुळेच 2022 साली महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार पियुष गोयल तसंच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे यावेळी उपस्थित होते. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज मुंबईत महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीसाठीचा महाविकास आघाडीचा महाराष्ट्रनामा प्रकाशित केला. मुंबईत जाहीर केलेल्या पंचसूत्री कार्यक्रमावर आधारित हा सविस्तर जाहीरनामा प्रकाशित करत असल्याचं मल्लिकार्जुन खरगे यावेळी म्हणाले. या महाराष्ट्रनाम्यात शेतकरी आणि ग्रामीण विकास, उद्योग आणि रोजगार, पर्यावरणावर आधारित शहर विकास या मुद्द्यांवर आश्वासनं देण्यात आली आहेत. पंचसूत्री कार्यक्रमात प्रत्येक कुटुंबाला वर्षाकाठी 3 लाख रुपयांची मदत, महालक्ष्मी योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रतिमहिना 3,000 रुपये, महिलांना मोफत बससेवा, 3 लाखांपर्यंत कृषी कर्ज माफी, बेरोजगारांना नोकरी शोधण्यासाठी दरमहा 4,000 रुपये भत्ता, 25 लाखांचा आरोग्य विमा अशी आश्वासनं आहेत. महाराष्ट्रासह देश आणि जगासाठी मुंबई हे एक अर्थ, रोजगार, निर्मिती आणि गुंतवणूक अशा सर्व घटकांच्या दृष्टीने महत्त्वाचं शहर आहे. मुंबईसह महाराष्ट्र हा सामाजिकदृष्ट्याही प्रगत आहे, त्यामुळे महाराष्ट्रातली निवडणूक ही देशासाठी महत्त्वाची निवडणूक आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आलं तर इथे एक चांगलं प्रशासन येऊ शकेल. हा जाहीरनामा महाराष्ट्राचा अभ्यास करूनच प्रकाशित करत आहोत असं खरगे यांनी सांगितलं. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, खासदार संजय राऊत हेही उपस्थित होते. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आजही ठिकठिकाणी प्रचारसभा होत आहेत. जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांची प्रचारसभा आज झाली. धाराशिव जिल्ह्यातल्या भूम परांडा विधानसभा मतदारसंघातले मवियाचे उमेदवार राहुल मोटे यांच्या प्रचारार्थ ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सभा घेतली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज सोलापूर इथं सभा होणार आहे. मतदार जनजागृतीसाठी आज रत्नागिरी शहरात मॅरेथॉन आयोजित केली होती. पोलीस मैदानातून सुरू झालेल्या या मॅरेथॉनची सांगता भाटे समुद्रकिनाऱ्यावर झाली. विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सर्व नागरिकांनी ब्रँड अँबॅसेडर म्हणून काम करावं असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी तयार केलेल्या मतदार यादीला पुरवणी यादी जोडली आहे, त्यामुळे एकूण मतदारसंख्येत 6,875 मतदारांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात 6,78,928 एकूण मतदार असून त्यात 4,072 महिला मतदार, 2,801 पुरुष मतदार तर 2 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीत मतदारांनी मतदानाचं कर्तव्य पार पाडावं याकरता मतदान जनजागृतीचे कार्यक्रम महाराष्ट्रात सर्वत्र होत आहेत. निवडणूक आयोग आणि केंद्रीय संचार ब्युरोतर्फे जनजागृती करणारी वाहनं राज्यातल्या 15 जिल्ह्यांमध्ये पाठवण्यात आली आहेत. ठिकठिकाणी प्रशासकीय यंत्रणा आणि स्वयंसेवी संस्था संघटनांमार्फत मॅरेथॉन, प्रदर्शन, कार्यशाळा असे कार्यक्रम होत आहेत. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं पालघर जिल्ह्यातल्या मतदारांमध्ये जनजागृती करून त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी, त्यांच्यातल्या राष्ट्रीय कर्तव्य भावना जागृत करण्यासाठी स्वीप मोहीम पालघर जिल्ह्यात राबवली जात आहे. नो व्होटर टू बी लेफ्ट बिहाइंड, नथिंग लाईक व्होटिंग, आय व्होट फॉर शुअर या संकल्पनेवर आधारित पालघर जिल्हाधिकारी कार्यालय आणि केंद्रीय संचार ब्युरो, पुणे प्रादेशिक कार्यालय यांनी संयुक्तपणे स्वीप उपक्रमांतर्गत चित्ररथ संपूर्ण जिल्ह्यात फिरून जनजागृती केली जाणार आहे. श्रोतेहो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आढावा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागाच्या यूट्यूबवरून प्रसारित केला जात आहे. या कार्यक्रमात आज गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. ज्येष्ठ सारंगीवादक पंडित रामनारायण यांच्या पार्थिवावर काल मुंबईत शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबईत शुक्रवारी रात्री वांद्रे इथल्या त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळानं त्यांचं निधन झालं. ते 97 वर्षांचे होते. सारंगीला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात एकल वाद्य म्हणून नावारूपाला आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता. वयाच्या 10व्या वर्षापासून सारंगीची तालीम घेणाऱ्या रामनारायण यांनी ऑल इंडिया रेडिओच्या लाहोर केंद्रावर सारंगीवादक म्हणून कारकिर्दीला प्रारंभ केला. शास्त्रीय संगीताबरोबरच चित्रपट संगीतात अनेक गीतांमध्ये साथ करत त्यांनी आपला ठसा उमटवला. कहीं पे निगाहे, कहीं पे निशाना, आँखों ही आँखों में इशारा हो गया अशा वेगवेगळ्या गीतांमध्ये त्यांनी सारंगीवर वाजवलेली धून अविस्मरणीय ठरली. देशोदेशी त्यांनी सारंगीचे अनेक कार्यक्रम केले, तसंच अनेक दिग्गज कलाकारांना साथसंगत केली. 2005 त्यांना पद्मविभूषण सन्मान प्रदान करण्यात आला होता. याखेरीज अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार त्यांना मिळाले होते. प्रख्यात सरोदवादक पंडित ब्रजनारायण यांचे ते वडील होते, तर प्रसिद्ध सारंगीवादक हर्ष नारायण यांचे आजोबा होते. पंडित रामनारायण यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. फुलंब्रीतल्या दरीफाटा इथं काल मध्यरात्री एका दुकानाला लागलेल्या आगीत 3 जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. हे दुकान प्लास्टिक साहित्य विक्रीचं असून ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची माहिती आहे. आग लागल्याचं समजताच दुकानाच्या मालकानं दुकान उघडलं, त्यावेळी आगीमुळे दुकानात तयार झालेल्या गॅसचा स्फोट झाला आणि त्यात 3 जणांचा मृत्यू झाला. नितीन नागरे, गजानन वाघ आणि राजू पटेल अशी या तिघांची नावं आहेत. या दुर्घटनेतल्या गंभीर जखमी झालेल्या दोघांना छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. भारत दक्षिण आफ्रिका क्रिकेट T20 मालिकेतला दुसरा सामना आज संध्याकाळी गके बरहा इथल्या सेंट जॉर्ज पार्क क्रिकेट मैदानावर होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सामना रात्री 8:30 सुरू होणार आहे. मालिकेतला तिसरा सामना बुधवारी सेंच्युरियनमध्ये, तर चौथा सामना शुक्रवारी जोहान्सबर्ग इथं होणार आहे. मालिकेतला पहिला सामना भारताने जिंकला आहे. भारताच्या पंकज अडवाणीनं IBSF विश्व बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धेत 150 फॉर्मॅटचं विजेतेपद पटकावलं आहे. कतारमध्ये दोहा इथं झालेल्या अंतिम लढतीत त्यानं इंग्लंडच्या रॉबर्ट हॉलचा 4-2 अशा गुणफरकानं पराभव केला. येत्या 12 नोव्हेंबरला होणाऱ्या कार्तिकी यात्रेच्या सोहळ्याच्या निमित्तानं पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. मंदिर समितीचं प्रवेशद्वार, मंदिराचं शिखर, 7 मजली दर्शन मंडप या ठिकाणी रंगीबेरंगी आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. विद्युत रोषणाईमुळे मंदिर परिसर दिव्यांच्या प्रकाशानं उजळून निघाला आहे. आषाढी आणि कार्तिकी एकादशीचा दिवस वारकरी संप्रदायासाठी प्रचंड आनंद आणि उत्साहाचा दिवस असतो. कार्तिकी एकादशीच्या वारीसाठी महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक अशा विविध राज्यांमधून शेकडोंच्या संख्येनं दिंड्या आणि पालख्या पंढरीत दाखल होत असतात. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचं संकल्पपत्र अमित शहा यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध. महाविकास आघाडीचा महाराष्ट्रनामा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत जाहीर. मतदान जनजागृतीसाठी विविध स्तरांवर कार्यक्रम. ज्येष्ठ सारंगीवादक पंडित रामनारायण यांच्या पार्थिवावर काल मुंबईत शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार. आणि फुलंब्री इथं दुकानाला लागलेल्या आगीत 3 जणांचा होरपळून मृत्यू, तर 2 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.